चीनीमंडी.com पॉडकास्ट।
वंदे मातरम उपक्रमांतर्गत 3,000 अधिक नागरिक महाराष्ट्रात। वंदे मातरम उपक्रमांतर्गत महाराष्ट्रात 26 फ्लाईट्सच्या माध्यमातून 3,459 नागरिक परत आले आहेत। यात मुंबईतील प्रवाशांची संख्या 1,137 आहे। उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या 1,572 असून इतर राज्यातील प्रवाशांची संख्या 750 इतकी आहे। 7 जून 2020 पर्यंत साधारणतः आणखी 6 फ्लाईट्स येणं अपेक्षित आहे। आतापर्यंत महाराष्ट्रात ब्रिटन, सिंगापूर, फिलिपाईन्स, अमेरिका, बांगलादेश, मलेशिया, कुवेत, इथिओपिया, अफगाणिस्तान, ओमान, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, नेदरलँड, जपान, श्रीलंका, म्यानमार, टांझानिया या देशातून प्रवासी आले आहेत। बृहन्मुंबईतील प्रवाशांना संस्थात्मक क्वारंटाईनची सुविधा हॉटेल्समध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे, तर इतर जिल्ह्यातील तसंच राज्यातील प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठवण्याची व्यवस्था मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येत आहे। तिथं गेल्यावर त्यांच्या जिल्हाधिकारी तसंच महानगरपालिका आयुक्तांकडून आलेल्या प्रवाशांना क्वारंटाईन करण्याची कार्यवाही केली जात आहे। आलेल्या नागरिकांचे कडक क्वारंटाईन होईल यावर प्रशासनाचं कडक लक्ष असून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे। इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतूक पासेस संबंधित राज्यांकडून प्राप्त होईपर्यंत या प्रवाशांना मुंबईतील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवलं जात असून या नागरिकांचा प्रवासी पास संबंधित राज्यांकडून प्राप्त होताच त्यांना त्यांच्या राज्यात पाठवलं जात आहे। वंदे भारत अभियान केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय आणि केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने महाराष्ट्र शासन यशस्वीपणे पार पाडत आहे।